स्वाध्याय 9-7 आरटीओ ऑफिसमधली एक संध्याकाळ.
नमस्कार, बोला, काय काम आहे?
मला लायसन्स काढायचं आहे, त्यासाठी लागणारा फॉर्म हवाय.
ठीक आहे, सोबत कागदपत्र आणलीत का?
काय काय हवंय तुम्हाला?
एखादं ओळखपत्र आहे का तुमच्याकडे? मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड?
मतदार ओळखपत्र नाही आहे माझ्याकडे आणि पासपोर्टसुद्धा नाही आहे, पण पॅन कार्ड आणि आधार कार्ड आहे.
यासोबतच तुमच्या जन्माचा दाखला आणि 2 फोटो हवेत मला.
जन्माचा दाखला आहे माझ्याजवळ, फोटो मात्र विसरलो.
ते हवेत मला, त्याशिवाय काम होणार नाही. फोटो घेऊन या.